ಅಧ್ಯಾಯ ಶುಭದಿನಿ. ಜಗನ್ನಾಥ್ಪುರಿತ ಜಗನ್ನಾಥ್ ಬಲದೇವ್ ಸುಭದ್ರ ಎಂಜಿ ರಥಯಾತ್ರಾ ಸರ್ವ ಜಗಭರೂನ್ ಸರ್ವ ಜಗಾತೂನ್ ಯಾ ಪುರಿಚಾ ರಥಯಾತ್ರೆಸಡಿ ಲೋಕ ಯೇತಾತ್. ಆಜಹೀ ಕಲಿಯುಗಾಮದೆ ತರಿ ಲೋಕ ಅಸೆ ಮಂತಾತ್ ಕಿ ಭಕ್ತಿಚಾ ನಾಶ ಹೋತ್ ಚಾಲಲೇಲಾ ಆಹೆ. तरीसुद्धा आज आपण पाहतो जगन्नाथ या कलियुगामध्ये आपली कृपा आजही देत आहेत. कलियुग असून सुद्धा लाखो लोक आजच्या या दिवशी जगन्नाथपुरी इथं जगन्नाथाच्या रथयात्रेमध्ये भाग घेण्यासाठी येतात. वास्तविक जगन्नाथ याचा अर्थ प्रभुपाद सांगतात की सर्व जगाचे नाथ. शास्त्राप्रमाणे भक्तांनी भगवंताकडे गेलं पाहिजे. तसं प्रभुपाद सांगतात की एक रोगी असतो त्याला डॉक्टरकडे गेलं पाहिजे, पण कधी कधी रोगीला इतका रोग होतो की त्याला स्वतः उठून जाता डॉक्टरकडे येता येत नाही, आणि मग डॉक्टर त्याला भेटण्यासाठी येतात आणि त्याचा रोग बरा करतात. त्याचप्रमाणे कलियुगामध्ये लोकांच्यामध्ये भक्ती शुद्ध भक्ती करण्याची इच्छा कमी होत चाललेली आहे. त्यासाठी जगन्नाथ बलदेव सुभद्रा स्वतः बाहेर येतात, दर्शन देतात, आणि केवळ त्यांच्या दर्शनानं आपल्या हृदयामध्ये भक्तीचे बीजाचं अंकुर जे आहे हे उगवतं आणि नंतर मग पुढे त्याचा वृक्ष होतो, भक्ती वाढते. तर या जगन्नाथाची कृपा श्री प्रभुपाद यांच्या अथक प्रयत्नामुळे सर्व जगभर जगन्नाथ आजही आपल्या भक्तांना दर्शन देत आहेत. चैतन्य महाप्रभूने संन्यास घेतल्यानंतर जगन्नाथपुरी हे क्षेत्र आपल्या निवासासाठी निवडलं, आणि त्यातला भाव जो आहे हा सर्वात महत्वाचा आहे. गौडीय वैष्णव संप्रदायानुसार हा सर्वोच्च भाव, इथं स्वयं भगवान राधाराणीचं प्रेम जे आहे त्याचं आस्वादन करण्यासाठी अवतीर्ण झालेले आहेत गौरावतार किंवा गौरांग महाप्रभू, आणि त्या भावाचा आविष्कार या पुरुषोत्तम क्षेत्र जगन्नाथपुरी इथं पूर्ण रूपानं चैतन्य महाप्रभू प्रकट करत आहेत. आणि स्वतः चैतन्य महाप्रभू या रथयात्रेमध्ये भाग घेत असत. आजचं जे जगन्नाथपुरीचे मंदिर आहे हे लाखो वर्ष ह्याची परंपरा आहे, आणि ही रथयात्रा जी आहे सर्वात जुना असा उत्सव आहे, आणि कुणाला नक्की तारीखही माहिती नाही की केव्हापासून हा सुरू झालेला आहे, इतका जुना आहे म्हणजे सनातन काळापासून. तर स्वतः भगवंत आपल्या इच्छेनुसार भगवद्गीतेने सांगतात की भगवंत अवतीर्ण होतात संभवामी आत्ममाया, म्हणजे स्वतःच्या इच्छेनुसार, आणि त्यांना आपण कुठलीही मर्यादा घालू शकत नाही. वास्तविक शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे की त्रिभंग मोहन भगवान श्रीकृष्ण यांचं सुंदर असं त्रिभंग आकर्षक असं स्वरूप आहे. एकदा आम्हाला अमेरिकेमध्ये एका अमेरिकन व्यक्तीने प्रश्न केला, भगवान जर आकर्षक आहेत तर जगन्नाथामुळे आकर्षक काय आहे, असं बघितलं त्यांच्याकडे आकर्षण वाटत नाही, आपण त्यांना कृष्णासारखं आकर्षक करायला पाहिजे. तर त्या वक्त्यांना आम्ही सांगितलं की कृष्ण तेच आहेत, आपली दृष्टी बदलली पाहिजे. म्हणजे आपण आपल्या दृष्टीनं भगवंताला की भगवंताशी आपण एका चाकोटीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो की भगवंत असे असले पाहिजेत, तर ज्याही रूपामध्ये भगवंत अवतरण होतात ते स्वरूप हे आकर्षक आहे. भगवंत जरी मत्स्यावतारामध्ये अवतीर्ण झाले तरी ते आकर्षक आहे, कुर्म तरी पण आकर्षक आहे, वराह. आपण कोल्हापूरला कधी दुःख बघितलंय का, कोणाकडे जवळ जावसारखं वाटत नाही, तरी पण भगवंत ज्या वेळेला अवतीर्ण होतात स्वतः शिव ब्रह्मा नारद सर्वजण त्याची स्तुती करतात, कारण जे कुठलं रूप भगवान धारण करतात हे दिव्य आहे. आत्ममाया स्वतःच्या इच्छेनुसार धारण करतात, आणि जगन्नाथाचं हे जे स्वरूप आहे हे विशेष असं स्वरूप आहे की आपला भक्त इंद्रदुम्न राजा यांना कृपा देण्यासाठी ज्याला इंद्रदुम्न महाराजांना इच्छा झाली त्यावेळेला जगन्नाथ बलदेव सुभद्रा अवतीर्ण झाले पण त्यांना राहवलं नाही कारण आतमध्ये जे मूर्ती बनवत होते आवाज बंद झाला आणि बाहेरनं दरवाजा टोकवला तरी आवाज येत नाही आतमध्ये कोण उघडत नाही म्हणून त्यांनी दरवाजा उघडले तर त्यावेळेला आज जे आपण जगन्नाथ बलदेव सुभद्रा पाहतो त्याचं त्यांना दर्शन झालं. आता इंद्रदुम्नाला वाटलं आपण काय चूक वगैरे केली का याच्यामध्ये काय चूक केली नाही. नारद मुनी सांगितले की ही जी लीला आहे ही सर्वोच्च अशी लीला भगवंत भक्तांच्या लीला ऐकतात ज्याप्रमाणे भक्त लोक भगवंताच्या लीला ऐकतात त्यामुळे भगवंताला कधी कधी आपल्या लीला ऐकावसारख्या वाटतात. तर या स्वतःच्याच लीला ऐकत असताना भगवंत अचंबित झाले आणि भगवंत याच्यावर दाखवतात की भक्ताने कशा भगवंताची लीला ऐकाव्यात म्हणजे आपले डोळे मोठे झाले पाहिजेत तोंड मोठे झालं पाहिजे म्हणजे अचंबित झालं पाहिजे अशा या भगवंताची लीला आहेत. आपल्याला कधी होतं का असं आपल्याला झोप येते भगवंताची लीला भगवंत स्वतःहून दाखवतात की आपल्या भगवंताच्या लीला भगवंतच कशा ऐकतात एकदम डोळ्याचे जे टोक आहेत कानापर्यंत जातात आणि मुख जे आहे पण कानापर्यंत जातात स्मित आहे एकदम आणि अचंबित. तुम्हाला समजा कुठलीही आश्चर्यचकित गोष्ट ऐकली एकदम एकदम असं होतं अचंबित होतो आपण तसे स्वतः भगवंत हे अचंबित झाले स्वतःच्याच लीला ऐकताना आणि त्यांचं शरीर जे आहे हे अनुकंपित होऊन शरीरामध्ये जर चैतन्य महाप्रभू डान्स जेव्हा नृत्य करत असत त्यांचा हात 9-9 फूट लांब व्हायचा असा मधन सुटून आपल्या कोणाचा होतो का कीर्तन असा चैतन्य महाप्रभूचे शरीर दात खिळखिळखिळ सगळे दात आता सगळे दात जे आहेत 32 दात आतल्या आत खडखडखड आवाज यायचा असा आपले कोणाचे होतात का कवटी सुद्धा हलत नाही आपली दात कशाला. तर हे जे आविष्कार जो आहे हा भगवंत जे आहेत स्वतः जय जगन्नाथ हा भगवंताचे डोळे तुम्हाला बघण्यासाठी मोठे झाले. कोल्हापूरमध्ये काही भक्त माझे आलेत एवढी लोकसंख्या आहे पण एवढेच लोक आलेत. ते भगवंत हे भक्त जो आहे हे त्याचं दर्शन घेताना प्रेम असल्याशिवाय हे जगन्नाथ बलदेव सुभद्रा आपल्याला करणार नाही आणि असं हे यांचं स्वरूप जे आहे हे स्वरूप आपल्यासमोर भगवंत प्रकट करतायत की ही त्यांची अवस्था आहे स्वतःच्याच लीला ऐकताना अशी आपली पण अवस्था झाली पाहिजे भगवंताची लीला ऐकताना. हा भाव जरी नसला तरी त्यातला आपला मतितार्थ आपण समजून जरी घेतला की भगवंताच्या लीला ऐकताना भगवंत जसे तल्लीन होतात तसे आपण पण भगवंताच्या लीला ऐकण्यासाठी तल्लीन झालं पाहिजे. आणि म्हणून जे भगवंत आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगतात की मला शरण या तेच भगवंत शरण कसं जावं हे शिकवण्यासाठी चैतन्य महाप्रभूच्या रूपानं आले आणि त्यांनी आपल्याला शिकवलं आपल्या उदाहरणावरून की भगवंताला शरण जाणं म्हणजे निश्चित काय. आता आपणही शरण जातो आपण शरण जाणं म्हणजे निश्चित काय काय काही लोक प्रश्न करतात शरण जाणं म्हणजे निश्चित काय. तर चैतन्य महाप्रभू ज्यावेळेला गंभीरामध्ये होते आपण म्हणतो की 16 माळा जप केल्या दिवसभर आम्ही कृष्णा चिंतन करतो चैतन्य महाप्रभूंची अवस्था कशी होती जगन्नाथपुरी क्षेत्रामध्ये राहून. जगन्नाथपुरी हे विरह स्थान आहे भक्त लोक विरहामध्ये भगवंताचं दर्शन घेतात. स्वतः चैतन्य महाप्रभू गंभीरामध्ये रात्रीच्या वेळेला भिंतीवर डोकं आपटायचे त्यांच्या कपाळावरून धळघळ रक्त पाहायचं बाहेर त्यावेळेला स्वरूप दामोदर गोविंद रामानंद राय त्यांना असं घट्ट धरायचे आणि त्यांना त्यांच्या हातातनं सुटून सुद्धा भिंतीवर डोकं आपटायला जायचे. तर स्वरूप दामोदर गोविंद म्हणायचे की महाप्रभू हे काय करताय तुम्ही. तर चैतन्य महाप्रभू म्हणायचे की माझ्यामध्ये कृष्णप्रेम अजिबात नाही आहे माझ्यामध्ये कृष्णप्रेम अजिबात नाही आणि म्हणून या जगण्याला काय अर्थ नाही म्हणून मी माझ्या भिंतीवरती डोकं पडतोय. आज चैतन्य महाप्रभू बघा असं म्हणतात की माझ्यामध्ये कृष्णप्रेम अजिबात नाही आणि त्याला सांगतात की जर माझ्यामध्ये कृष्णप्रेम असतं तर मी आजपर्यंत असा या शहरामध्ये जिवंत राहिलो नसतो. जसं गोपी ज्यावेळेला भगवंत वृंदावन सोडून निघाले त्यावेळेला त्यांनी आत्मसमर्पण केलं काही गोपी रथाच्या चकाखाली जाऊन अडल्या, काही गोपींनी घोडे अडवले, काही गोपींनी कृष्णांना खाली उतरून घेण्याचा प्रयत्न केला की कृष्ण आपल्यातून निघून जाऊ नये असा प्रयत्न गोपींनी केला. तो भाव माझ्यामध्ये नाहीये. आणि नंतर भगवंत कुरुक्षेत्र इथे गेले आणि कुरुक्षेत्र युद्ध वगैरे संपल्यानंतर हे भगवंत जे आता द्वारकेचा राजा झालेला आहे, भगवंत वृंदावनमध्ये असतात एकदम सिंपल, हा धोती त्यानंतर चादर, अलंकार फार कमी, वनमाली वनामध्ये जी फुलं आहेत ती गळ्यामध्ये घातलेली आहेत, कानामध्ये आहेत, नंतर मुकुटामध्ये बांधलेली आहेत, सुंदर फेटा आहे टळवण, असं हे सुंदर छोटस स्वरूप आहे वृंदावनमध्ये. परंतु द्वारकेला आल्यानंतर त्यांचं वैभव प्रकट करतायत. आणि दोन्ही भगवंत एकच आहेत, परंतु निरनिराळ्या जागेमध्ये निरनिराळा भाव भगवंत प्रकट करतायत. द्वारकेला आल्यावरती द्वारकेचा राजा मुकुट आहे, भरदरी वस्त्र आहेत, अंगावर सोन्याचे अलंकार आहेत, घोडे, रथ, शिपाई, त्यानंतर हत्ती, पायदळ, भर वैभव आहे. तर वृंदावन मधले कृष्ण द्वारकेमध्ये इथं आल्यानंतरचा वैभव, तर हे वैभव ज्याला व्रजगोपी राधाराणी हे सगळे ज्याला कुरुक्षेत्रला येतात, तर राधाराणी प्रार्थना करते की तोच कृष्ण तू आहेस, मीच तीच राधाराणी आहे. परंतु तो भाव जो आहे हा त्याच्यामध्ये तेवढी उदिप्तता अजून आलेली नाही, तो आता अजून उदिप्त झाला नाही किंवा उद्विग्न झाला नाही. भाव जो आहे तसं पत्नी जी आहे, पत्नी जर ऑफिसमध्ये जाऊन टाय सूट वगैरे पॅन्टमध्ये आपल्या पतीला बघितली तर त्याचा तेवढा असं प्रेम वाटणार नाही, कारण ऑफिसियल ऑफिस आहे ते. पण घरामध्ये कसं प्रेमानं बोलता येते, भले कपडे जरी सूट पॅन्ट टाय नसलं तरी घरामध्ये कसं व्यवस्थित प्रेम आहे. पण ऑफिसमध्ये गेल्यानंतर वैभव आहे, व्यक्ती तोच आहे. पण घरामध्ये कसं मोकळेपण आहे, आपलंच घर आहे, जरी कपडे जे आहेत साधे आहेत, परंतु ऑफिसमध्ये मोठा टाय हजारो रुपयाचे कपडे जरी असले वैभव आहे आणि तिथं सहजपणे जाता येत नाही. पत्नी जरी असली सहजपणे जाता येत नाही. आता ही तर आपण सर्वोच्च प्रियकर आणि प्रियसी कृष्ण आणि राधाराणी यांचं वर्णन करतो आहोत. तर याच्यावरून आपण समजू शकतो की राधाराणीने कृष्णाला बघितलेलं आहे कसं, साधा ऑल अट्रॅक्टिव्ह कृष्ण, सर्व आकर्षित कृष्ण. आता हेच कृष्ण रथामध्ये बसलेले आहेत, फार मोठे अंगावरती अलंकार आहेत, भलतरी मुकुट आहे. तर राधाराणी प्रार्थना करी तुम्ही तेच मी तेच, परंतु हा भाव होत नाही, तुम्ही ही जागा तुम्हाला योग्य नाही. जसं पत्नी सांगते की ऑफिस तुमचं घर, चला घरी ओढून आणते घरामध्ये, तसं राधाराणी द्वारकेमधनं असं कुरुक्षेत्रवरनं भगवंताला आणि जे बंधू सुभद्रा बलदेव आणि भगिनी सुभद्रा या सगळ्यांना रथामधनं ओढून आणते. तर ह्यात रथ महत्वाचा नाही आहे किंवा कृष्ण महत्वाचे नाही आहे, बलदेव नाही, सुभद्रा नाही, महत्वाचा काय आहे तो भाव. तर ह्या भाव जो आहे त्या भावामध्ये भक्त लोक रथयात्रा आयोजित करतात. तेच कृष्ण आजही आपल्या अंतःकरणामध्ये स्थित व्हावेत म्हणून आम्ही त्याला रथामधनं ओढून आणतो. इंग्रजीमध्ये म्हणतात की भक्ती इज अ एक्स्टर्नल मॅनिफेस्टेशन ऑफ इंटरनल डिझायर. भक्ती म्हणजे काय आहे, आपल्या हृदयामध्ये जी इच्छा आहे ती आपण बाह्य कार्यानं प्रकट करतो. हे रथयात्रा हे भाव ह्याच्यातला काय, प्रत्येक जण रथ ओढतो प्रत्येक जण, पण भाव कुठला पाहिजे की हे भगवंता माझं जे हृदय आहे हे तुमचं ठिकाण आहे, तर या ठिकाणावरून तुम्ही मला सोडून जाऊ नका, ह्या भावनेमध्ये आपण रथ खेचतो आहे. तर चैतन्य महाप्रभू सुद्धा जगन्नाथपूर इथं असताना सर्व ठिकाणाहून सगळ्या भक्तांना ते बोलवत असत. सगळे भक्त रथयात्रेसाठी, जसं आज काही भक्त मिरजवरनं आलेत, काही भक्त बेळगाववरनं आलेत, काही भक्त कोल्हापूरवरनं आलेत, सगळे झाले नाहीत, काही भक्त आलेत, हे सगळे असे भक्त आले का रथ खेचण्यासाठी, म्हणजे बलदेव, जगन्नाथ, सुभद्रा ह्या सर्वांना आपल्या अंतकरणामध्ये. आता असं नाही आहे का आपल्या अंतकरणामध्ये नाही आहेत का, अगोदरच आहेत, तर आणखी काय खेचून आणायचं हाही प्रश्नच आहे. अगोदरच आहेत आमच्या अंतकरणामध्ये, मागच्या वर्षी आणलं, आता आणखी यावर्षी का. पुन्हा पुढच्या वर्षी आणायचं असं का? कारण अंतकरणात जरी असलं तरी आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला किती जणांना माहिती आहे, जसं आपण सूर्यप्रकाशामध्ये चालतो किती जणांना माहिती आहे सूर्य आकाशात आहे? बघतो का आपण? फक्त बघितलं तरच आपल्या लक्षात येतं. त्याचप्रमाणे भगवंताच्या संबंधित कार्य केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपल्या अंतकरणात भगवंत आहे. ऑफिसमध्ये जाताना लक्षात येतं का? बस पकडताना लक्षात येतं का? ट्रेनमध्ये रोखल्यावर लक्षात येतं का? नाही. असं केल्यानंतर केवळ आपल्या अंतकरणामध्ये भगवंत आहेत, त्यांची सेवा आपण केली पाहिजे हे आपल्याला कळून येतं. त्यासाठी रथयात्रेचं आयोजन आहे की ज्या मार्गे आपण भगवंताची सेवा करू. काही काही लोक म्हणतात की बाहेरचे आपल्या वैष्णव संप्रदायामध्ये नाही, आम्ही भगवंत पाहिला. तर भगवंत पाहिला, पाहिल्यानंतर काय करणार? ठीक आहे, भगवंत पाहिला, पुढे काय? जसं आम्ही जाऊन पंतप्रधानाला पाहिलो, पुढे काय? सगळेजण बघतात, त्यात काय विशेष आहे? काय महत्वाचं आहे? सेवा. आणि ती सेवा गुरुच्या कृपेनं, प्रभुपादांच्या कृपेनं, जरी भगवंत आपण पाहत नसलो आपल्या या डोळ्यानं, तरी आपल्याला ती सेवा उपलब्ध करून दिलेली आहे भगवंताने. आणि भगवंताच्या मूर्तीमध्ये, भगवंताच्या नामामध्ये, भगवंताचे शब्द जे त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा फरक नाही. आणि हे जोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही किंवा समजून येत नाही किंवा याचा जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत आपण भक्तीला सुरुवात नाही केलेली. आणि ही जी सुरुवात जी आहे, आपण ज्यावेळेला भगवंत या सर्व ठिकाणी जसे आहे तसे पाहतो आणि त्यावेळेला मग आपल्याला भगवंत भगवंतासारखे दिसते. काही काही लोक सांगतात की भगवंत सगळीकडेच आहेत. हा प्रभुपाद सांगतात की सगळीकडे आहेत, पण मंदिरमध्ये का नाहीत? तर जोपर्यंत भगवंताला भगवंत म्हणून जोपर्यंत आपण पाहत नाही तोपर्यंत सगळीकडे आपण पाहू शकत नाही. आणि म्हणून आपण मंदिर किंवा रथयात्रा किंवा असे जे उत्सव आहेत यामार्फत आपलं वैयक्तिक संबंध भगवंताशी आपण जोडवतो आणि त्यांची सेवा करतो. आणि केवळ हाच एक उपाय आहे की ज्यामुळे भगवंत आपल्याला समजू शकतील. सेवांमुखे ही जीवाद स्वयं एव स्फुरत्यादा. असं नाहीये की काहीतरी आपलं एक मॅजिक किंवा एखादी कुठलं कृत्य करून किंवा एखादा फार मोठा असा समारंभ करून असे हे भगवंत आपल्यासमोर उपस्थित राहतील. स्वयं एव स्फुरत्यादा. ज्याची जशी जशी अंतःकरणाची शुद्धता आहे त्या त्याप्रमाणे भगवंत त्याला दर्शन देतात. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, देवळात जाताना मूर्ती ही दगडाची आणि पायरी ही दगडाची, फरक काय? अभक्ताला दोन्ही एकच कळतं, अरे दगड पायरीतच आहे. मग फरक काय आहे? जैसा भाव तैसा देव. आपण भाव बदलण्याचा प्रयत्न करतो आणि हा भाव बदलण्यासाठी ही भक्ती हे साधन आहे. आणि म्हणून स्वयं भगवान येतात आणि आपल्याला सेवा करण्याची ही संधी देत आहेत. तर चैतन्य महाप्रभूने हा रथयात्रा जी आहे फार असा मोठा उत्सव की संपूर्ण बंगाल, ओरिसा, संपूर्ण भारतातनं लोक येत असतात या रथयात्रेला. आजही आपण पाहतो या रथयात्रेला संपूर्ण जगातनं लोक येतात. त्याचं वैशिष्ट्य जगन्नाथ आजच्या दिवशी बाहेर येत आहेत कारण सगळेच लोक आज मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ शकत नाहीत. तर असे हे जगन्नाथ प्रभुपादांच्या कृपेनं सर्व जगभर, आज तुम्ही जगातल्या प्रमुख शहरामध्ये कुठेही जा, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, मेलबोर्न, सिडनी, टोकियो, तर कुठल्याही जगातलं कुठलंही मोठं शहर घ्या, तिथं प्रभुपादांच्या कृपेनं आज रथयात्रा होते. जशी आपण इथे होते आहे, आपण कोल्हापूरमध्ये केली. तर भक्त लोकांचा उद्देश, अनेक उद्देशानं ही रथयात्रा केली जाते. तर प्रभुपादांनी जी रथयात्रा सुरू केली 1969 साली पहिला अमेरिकेमध्ये, तर जसं आपण आज रथ बनवला तसेच एका जीपवरती त्यांनी रथयात्रा सुरू केली. आणि नंतर भक्तांचा उत्साह त्यांनी पाहिला आणि पुढच्या वर्षी त्यांनी फार मोठी रथयात्रा सुरू केली. तर त्याचप्रमाणे जगन्नाथ हा भक्ताचा उत्साह पाहतात आणि जेवढा त्यांचा उत्साह तेवढी त्यांना जास्त सेवा. भगवंताच्या सेवेला कुठे मर्यादा नाही आहे, अमर्याद, कारण भगवंत अनंत आहेत, भगवंताची सेवा पण अनंत आहे. आणि म्हणून भक्त लोकांचा प्रयत्न असतो की हे अनंत अशी कृपा भगवंत आपल्यावर करतायत ती पण या कलियुगामध्ये सगळ्यांच्या वरती याचा प्रभाव पडावा म्हणून भगवंताला घेऊन रस्त्यावरून जातात. आज विचार करा, ज्या लोकांनी जगन्नाथ बलदेव सुभद्राचं दर्शन घेतलं त्यांचा किती जरी प्रयत्न केला तरी ह्यांना ते पुण्य प्राप्त झालं नसतं. परंतु कोल्हापूर भक्तांच्या कृपेमुळे जगन्नाथ आज महालक्ष्मीला दर्शन देऊन आले. वास्तविक हेरा पंचमी नावाचा एक उत्सव होतो जगन्नाथपुरीमध्ये. महालक्ष्मीला भरपूर राग येतो, महालक्ष्मीला राग येतो, कारण महालक्ष्मीला सांगून जातात आत्ता येतो आता येतो, आणि पाच दिवस झाले तरी येत नाहीत. आता पत्नीला आत्ता येतो म्हणून सांगून गेला नवरा, पाच दिवसात आला नंतर काय वाटेल. तर लक्ष्मी आपल्या सगळ्या नोकरांना घेऊन वृंदावनला जाते गुंडीच्या मंदिरात, आणि तिकडे हे सगळे जे जगन्नाथाला खेचत आणलेले जे सगळे भक्त लोक आहेत त्यांना विचारते कुठे आहे माझा नवरा, कुठे आहे जगन्नाथ. हा पाच दिवस झाले दर्शन हेरा, आज पाचवा दिवस आहे, मी पाचव्या दिवशी त्याचं दर्शन करायला आले, म्हणून त्याचं नाव आहे हेरा पंचमी. आणि मग ती लक्ष्मी त्या सगळ्यांना चांगले अपशब्द वापरते कोल्हापुरी भाषेमध्ये. सगळ्या जे भक्त आहेत ज्यांनी जगन्नाथाला खेचून आणलंय भरपूर शिवीगाळ करते, सगळ्यांना लाठीने मारते, म्हणजे आमचा जगन्नाथ परत आला पाहिजे. तर ही महालक्ष्मी आज दर्शन जगन्नाथ स्वतः महालक्ष्मीने घेतलं आणि खूप आनंद झाला असेल. दरवर्षी एकदाच वर्षात नाही एकदा तरी माझा पती माझ्याकडे येतो आणि ही महालक्ष्मी सुद्धा रुसूनच आलेली आहे. बरोबर आहे, कोल्हापूर रुसलेल्या लोकांचं शरीर आहे, सॉरी गाव आहे. कोल्हापूर रुसलेल्या लोकांचं गाव आहे, कारण गावाची अधिष्ठात्रा रुसलेली आहे म्हणून. पण एवढी आहे की तिच्यामध्ये त्या अवस्थेत तिने भगवंताला आणलेलं आहे, म्हणजे या रुसलेल्या देवीचं जे प्रार्थना करतात किंवा उपासना करतात त्यांना तिचा पती लक्ष्मी नारायण प्राप्त होतो. तर महालक्ष्मीची ही कृपा आहे की स्वतः ते जगन्नाथाला घेऊन येते. सगळे लोक महालक्ष्मीला ओढायला जातात, महालक्ष्मी जगन्नाथाला ओढायला जाते. याच्यावरून आपण शिकलं पाहिजे कोल्हापूर वाऱ्यांनी कोणा कुठलं उदाहरण घ्यायचं, महालक्ष्मीला ओढायचं की महालक्ष्मीवर जाऊन जगन्नाथाला ओढून आणायचं. इथे राधाराणी पण ओढून घेऊन जाते, बिचारा कृष्णमध्ये इकडे महालक्ष्मी इकडे राधाराणी रस्सीकेत चाललेली आहे. पण दोघांचा भाव काय आहे, विरह. हा चैतन्य महाप्रभू दिला. लक्ष्मीला पण सहन होत नाही विरह आणि म्हणून तिला राग येतो. राधाराणीला विरह सहन होत नाही कारण हा कृष्ण माझ्याशी लहानपणी एवढ्या बाललीला केलेला आहे आणि आता हा द्वारकेचा राजा मोठा झाला आणि हे त्याला पावत नाही. दोघेही विरहामध्ये आहेत म्हणून भक्त लोक सुद्धा भगवंताचं विरहामध्ये सेवा करतात. तर हा जगन्नाथ रथयात्रेचा महत्वाचा भाग आहे की सेवा करत राहणं, सेवांमुख्य ही जीवादो. आणि ही सेवा प्रभुपादांनी आपल्याला दिलेली आहे की याच्यामुळे आपला भाव जो आहे हा निश्चितपणे सुधारत जातो, आपला अंतकरण निश्चितपणे शुद्ध होत जातं. आणि म्हणून प्रभुपादांच्या कृपेनं आज आपण पाहतो सर्व जगभर ही रथयात्रा साजरी करतात, लाखो लोक या रथयात्रेमध्ये भाग घेत आहेत. तर कोल्हापूर भक्तांचा उत्साह पाहून जगन्नाथ बलदेव सुभद्रा जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करतायत. तर कोल्हापूर भक्तांची इच्छा आहे की पुढच्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणामध्ये ही रथयात्रा करून आणखी जास्त लोकांना, अशी बेळगावला आम्ही रथयात्रा सुरू केली होती, एका मंदिरामध्ये सुरू केली होती एका भक्ताने. सहज आम्ही वैकुंठ धाममध्ये बसलो होतो चौघ चौघ जण, त्यांनी जगन्नाथ आणून दिले की प्रभू जगन्नाथ तुमच्यासाठी, तुमच्या प्रचारावरती खुश, जगन्नाथ तुमच्याकडे स्वतः आले. म्हणून आम्ही आमच्या वेळेला जास्त नव्हतो मंदिरामध्येच रथयात्रा केली. आज बेळगावची रथयात्रा पुरा भारत नव्हे जगातल्या चर्चेचा विषय आहे. कारण हे कुणाच्या उत्साहामुळे, भगवंत उत्साही आहेत येण्यासाठी, तेवढेच उत्साही भक्त पण पाहिजेत. भगवंत उत्साह घेऊनच बसलेले आहेत पण तोच भक्त भक्तांचा उत्साह कोल्हापूरकरांनी दाखवला तर पुढच्या वर्षी निश्चितच जास्त लोक आपल्याला, आणि संख्या वाढत जाते पा जास्त, दरवर्षी जास्त संख्या वाढते आहे. ते जगन्नाथ आपली कृपा द्यायला बसलेले आहेत पण आपल्या भक्तांचं एक कर्तव्य आहे की ही सेवा आपण स्वीकारून पुऱ्या कोल्हापूरवासियांना त्यांची कृपा आपण द्यावी. हरे कृष्णा. जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की, शील प्रभुपाद की. सर्वांची